नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू IFR 2026 पळोवपाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 2 दिसांच्या आंध्र प्रदेशाच्या भेटीर वतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मुंबयत फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों हांची भेट घेतले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आयज गांधीनगरांत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांच्या उच्च पावण्यावेल्या विचारमंथन बसकेचे अध्यक्षपदार आसतले. काल राती ऑस्ट्रेलियाचे दणदणीत जैत मिळून श्रीलंकेन T20 विश्वचषकाच्या Super 8 सर्तींत सुवात मेळयली. आता पुराय खबरो. आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू IFR 2026 पळोवपाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 2 दिसांच्या आंध्र प्रदेशाच्या भेटीर वतली. आयज सांजवेळा ती विशाखापट्टणमात पावतली. तांकां आंध्र प्रदेशाचे राज्यपाल एस अब्दुल नझीर आनी मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू येवकार दितले. सांजवेळा उसरां राष्ट्रपती खातीर मेजवानीचे आयोजन जातले. फाल्यां राष्ट्रपती सशस्त्र दळांचे सर्वोच्च कमांडर म्हूण IFR 2026 पळयतली. युनायटेड थ्रू ओशन्स स्ट्रेंथनिंग ब्रिजीस ऑफ फ्रेंडशीप ह्या विशया अंतर्गत भारतीय नौदळान आयोजीत केल्ल्या ह्या पुनरावलोकन कार्यावळींत भारताची दर्या क्षमता, सहकार आणि दर्यात सार्वभौम पळोवणी दर्शयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों हांची भेट घेतले. हे बसकेत दोन्ही फुडारी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीतल्या प्रगतीचो नियाळ घेतले आणि प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या प्रश्नांचेर विचारांची देवाणघेवाण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आमंत्रणाप्रमाण मॅक्रों आयज सावन 3 दिसांच्या भारत भोंवडेर आसात. राष्ट्राध्यक्ष मॅक्रों हांची ही चवथी भारत भेट आणि AI इम्पॅक्ट समिटात वाटो घेवपा खातीर मुंबईची ही पहिली भेट. तांची चर्चा धोरणात्मक भागीदारी घटमूट करपाचेर आणि नव्या आणि उद्याच्या क्षेत्रांनी विविधताय हाडपाचेर भर दितली. सांजवेळा दोन्ही फुडारी भारत फ्रान्स नवनिर्माण वर्ष 2026 उक्तावण करतले आणि दोन्ही देशातल्या व्यावसायिक फुडाऱ्यांच्या मेळाव्यात उलोप करतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फ्रान्साची सशस्त्र दळ मंत्री आणि आदली सैनिक कॅथरीन वॉटरेन आयज बेंगळुरूत 6व्या भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण संवादाचे संयुक्तपणान अध्यक्षस्थानार आसतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत संरक्षण मंत्रालयान सांगला की हे बसकेंत संरक्षण सहकार कबलातीचे आनीक 10 वर्सां खातीर नूतनीकरण करपाचेर आनी हॅमर क्षेपणास्त्रां तयार करपा खातीर संयुक्त उपक्रम करपा खातीर समजिकायेच्या कबलातीचेर सय करपाचेर भर दितले. नव्यान उक्तावण केल्ल्या प्रधानमंत्री कार्यालय सेवा तीर्थ हांगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांची भेट घेतली. आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांची भेट आणि वेगवेगळ्या विषयांचेर तांची अंतरदृष्टी सदांच विचारशील आणि समृद्ध करपी असता असे प्रधानमंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टात म्हणा. ही इमारत खऱ्या अर्थान नागरिक देवोभव, सेवा, करुणा, कर्तव्य आणि राष्ट्र पहिली हाची पवित्र सुवातीचे प्रतीक असा असे आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांणी सोशल मीडिया पोस्टात म्हणा. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आयज गांधीनगरांत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांच्या उच्च पावण्यावेल्या विचारमंथन बसकेचे अध्यक्षपदार आसतले. ह्या मंचाक लागून मंत्रालयाच्या मुखेल उपक्रमांचो व्यापक नियाळ, प्रगतीचे मूल्यांकन, राज्यातल्यो सर्वोत्तम पद्धती आणि अणभवांची देवाणघेवाण आणि फुडारा खातीर समन्वयीत आराखडो तयार करप शक्य जातले असे सहकार मंत्रालयान सांगले. ग्रामीण अर्थव्यवस्थेक नवी गती दिवपाच्या हेतान 2 लाख नव्या बहुउद्देशीय प्राथमिक शेतकी पतसंस्था, दुग्ध आणि नुस्तेमारी सहकारी संस्था स्थापन करपाचे प्रगतीचेर चर्चा जातली. निर्यात, सेंद्रीय शेती आणि दर्जेदार बियाणांची पुरवण या मळार सहकारी संस्था घटमूट करपा खातीर नव्यान स्थापन झाल्या राष्ट्रीय पावण्यावेल्या सहकारी संस्थांनी राज्यांची भूमिका, सहभाग आणि अपेक्षा हांचेरूय हे बसकेंत चर्चा जातली. राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक स्वायत्ता सुनिश्चित करपाक महत्वाच्या तंत्रज्ञानाचो स्वदेशी विकास गरजेचो आसा हाचेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी भर दिला. बदलत्या भूराजकीय परिदृश्याच्या फाटभुयेर विमान इंजिन तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता मेळोवपाचे म्हत्व सिंग हांणी अधोरेखित केले. बेंगळुरूत संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDOच्या गॅस टर्बाईन संशोधन आस्थापनेत शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांकडे संवाद साधताना मंत्र्यांनी हे सांगले. ऑपरेशन सिंदूरचो संदर्भ दीत संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले की सशस्त्र दळांनी स्वदेशी संप्रेषण प्रणाली देखरेख उपकरणा आणि शस्त्रां वापरून संरक्षण क्षमतामदी वाढटी स्वावलंबन दर्शयला. तांच्या भेटीवेळार सिंग हांणी स्वदेशी लष्करी गॅस टर्बाईन इंजिन विकासाकडे संबंधित चालू प्रकल्पांच्या प्रगतीचो नियाळ घेतलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लीत भारत मंडपम हांगा इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पोचे उक्तावण केले. तांणी एक्स्पोतल्या वेगवेगळ्या स्टॉल्सांक भेट दिली. ह्या वेळार इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री जितीन प्रसाद उपस्थित आशिल्ले. इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 हे 20 फेब्रुवारी मेरेन भारत मंडपमात इंडिया एआय इम्पॅक्ट समीट वांगडा आयोजित केला. आज नवी दिल्लीत जावपी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटांत केंद्रीय शिक्षण मंत्रालयान मिनिस्ट्री ऑफ एड्युकेशन पुशिंग द फ्रंटियर ऑफ एआय इन इंडिया ह्या विशयाचेर खाशेले अधिवेशन जातले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी या अधिवेशनात हाजीर असतले आणि शिक्षणात कृत्रिम बुद्धीची परिवर्तनकारी क्षमता वापरपा खातीर मंत्रालयान चालू आशिल्ल्या यत्नांचेर भर दितले. ते भायर भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आज नवी दिल्लीत जावपी भारत एआय शिखर सभेत दोन राष्ट्रीय उपक्रमांची सुरुवात करतले. ह्या उपक्रमात स्ट्रॅटजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर फॉर इंडिया सही आणि द बेंचमार्किंग ओपन डेटा प्लॅटफॉर्म फॉर हेल्थ एआय बोध आसपावता. भारताची वेगान विस्तारपी क्रिएटर अर्थव्यवस्था देशाच्या मजबूत डिजिटल मुळाव्या सुविधा आणि कुशल लोकसंख्येक लागून बळकट जातात असे नवी दिल्लीत झाल्या एआय इम्पॅक्ट समीट 2026 अधिकृत उपग्रह कार्यक्रमाच्या 17व्या झाल्या संभाषणात केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. मंत्र्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनकारी परिणामार उजवाड घालो. वैष्णव हांणी असे प्रतिपादन केले की भारताची क्रिएटर अर्थव्यवस्था वेगान वाढटा आणि नवीन तंत्रज्ञान आणि काम करपाच्या नवीन पद्धतीकडे जुळवून घेता. तांणी नमूद केले की देशाचो जवळजवळ 90% भाग 5G व्यापला, ज्याका लागून नागरिक डिजिटली मुळाकडे जोडतात. सरकार उदेत्या तंत्रज्ञाना खातीर कार्यबळ तयार करपाक पुनर्कुशळटाय कुशळटा वाढोवप आणि नवीन प्रतिभा तयार करपाचे लक्ष केंद्रित करता. कलम 370 रद्द केल्या उपरांत काश्मीर ईशान्य आणि माओवादग्रस्त भागातलो हिंसाचार 80% कमी झाला असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हणा. तो दीस पैस ना जेन्ना ह्यो सुवाती हिंसाचारापासून पुरायपणान मुक्त जातल्यो असे तांणी म्हळे.
धारा 370 के निरस्तीकरण के बाद कश्मीर नॉर्थ ईस्ट और माओवादी क्षेत्र में हिंसा के आंकड़ों को हम 80% तक कम करने में सफल हुए हैं और वो दिन दूर नहीं है जब ये तीनों क्षेत्र पूर्णतया हिंसा से मुक्त हो जाएंगे.
दिल्ली पोलिसांच्या 19व्या स्थापना दिसा निमतान उलयताना तांणी मुखार सांगले की 11 राज्यांत पसरलेलो माओवादी दहशतवाद देशाच्या अंतर्गत सुरक्षे खातीर सदांच एक व्हड आव्हान थारला. राष्ट्रीय राजधानीत पोलिसिंग अधिक घटमूट करपाक दिल्ली पोलीस स्पेशल सेल इंटिग्रेटेड मुख्यालयाची बुनयाद घाली. इंटिग्रेटेड मुख्यालय 345 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चान बांधतले आणि ते घुबळी वखदांची तस्करी आणि दहशतवादाचो फुडो करपाक देशातले सगळ्यात प्रगत केंद्रापैकी एक जावपाक सज्ज आसा असे सांगून अत्याधुनिक कॉम्प्लेक्सात आधुनिक इंडोर फायरिंग रेंज, वॉर रूम, सायबर लॅब, प्रशिक्षण हॉल आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवपाक वेगवेगळ्या प्रगत उपकरणांचा आसपाव असतो असे त्यांनी सांगले.
कैमरों से दिल्ली को जोड़ने के कार्यक्रम के प्रथम चरण में 2100 कैमरे भी लाइव जुड़ चुके हैं. दिल्ली में पहले से मौजूद 15,000 से ज्यादा कैमरे को भी इसके साथ जोड़ने का काम पूरा हो चुका है और मुझे विश्वास है कि सेफ सिटी प्रोजेक्ट आने वाले दिनों में दिल्ली की सुरक्षा को बहुत आगे तक ले जाएगा.
काल राती कँडीच्या पल्ले केले आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर ऑस्ट्रेलियेचेर दंडनेत जैत मेळून श्रीलंकेन T20 विश्वचषकाच्या सुपर 8 सर्तींत सुवात मेळयली. पथुम निसाकाच्या रोमांचक नाबाद शतकाच्या आदारान श्रीलंकेन फक्त 18 षटकांत 2 बाद 184 धावण्यो केल्यो. दिल्ली, अंदमान आनी निकोबार जुवे, हरियाणा, चंदीगड आनी पंजाब हांचेर आयज कांय सुवातींनी गडगड आनी वीज पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. राजस्थानातूय अशीच हवामानाची परिस्थिती उरपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू IFR 2026 पळोवपाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 2 दिसांच्या आंध्र प्रदेशाच्या भेटीर वतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत फ्रान्साचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांची भेट घेतले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज गांधीनगरांत राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांच्या उच्च पावण्यावेल्या विचारमंथन बसकेचे अध्यक्षपदार आसतले. काल राती ऑस्ट्रेलियेचेर दंडनेत जैत मेळून श्रीलंकेन T20 विश्वचषकाच्या सुपर 8 सर्तींत सुवात मेळयली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.